नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात आणि महाराष्ट्राच्या भोवणेर आसात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल गोंय पुलिशेक प्रेसिडेंट स्कलर्स पुरस्कार प्रदान केलो. ह्या सुवाळ्यात सायबर फ्रॉड खातीर हेल्पलायन आशिल्ल्या गोंय पुलिशेच्या एआय व्हॉयस असिस्टंट यंत्रणेचे केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांच्या हस्तुकी उक्तावण झाले. लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये बायलांखातीर 33% आरक्षणाक लागून बायलांच्या राजकीय फुडारा खातीर नवीन मार्ग उक्ते जातले असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हळां. अहमदाबादात सुरू आशिल्ल्या संसारीक तिरंदाजी पॅरा खेळात भारतीय पॅरा तिरंदाज आज 4 भांगरा पदकांच्या लढतीत वाटेकार जातले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरात आणि महाराष्ट्राच्या भोवणेर आसात. गुजरातात ते वडोदराच्या 35,000 कोटी रुपया परस चढ किमतीच्या वेगवेगळ्या विकास कामांच्या बुन्यादी फातर उक्तावणा आणि लोकार्पण करतले. तशेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर WDFC या प्रकल्पाचे काम पुराय झाल्या निमतान ते या मार्गावेले 3 महत्वाचे विभाग राष्ट्राक समर्पित करतले. अहमदाबाद विमानतळार प्रसार माध्यमांकडेन उलयतना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की हो महाप्रकल्प आता पुराय झाल्लो असून प्रधानमंत्री अधिकृतपणान तो राष्ट्राक समर्पित करतले. मोदी मालगाडी सेवांक तशेच वडोदरा आणि तांडा रोड मजगती नवीन रेल्वे सेवेकूय 5वो बावटो दाखयतले. छोटा उदयपूर धार प्रकल्पाचो भाग म्हणून विकसित केल्ल्या जोबत तांडा रोड ह्या नवीन रेल्वे मार्गाचे ते लोकार्पण करतले. तशेच प्रधानमंत्री 9,700 कोटी रुपया परस चढ खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची आणि सुमार 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची बुन्याद घालतले. प्रधानमंत्री गुजरात सरकारच्या सुमार 2,600 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसयतले तशेच उक्तावणा करतले. महाराष्ट्राच्या मुंबईत मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट GFF 2026 उक्तावण करतले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल गोंय पुलिशेक प्रेसिडेंट स्कलर पुरस्कार फावो केलो. लष्करी वा पुलीस पथकाक तांची सेवा शिस्त आणि उल्लेखनीय कामगिरी खातीर दिल्लो हो सर्वोच्च सन्मान पुरस्कार असा. ही कार्यावळ ताळगावा श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमात झाली. ह्या वेळार सभाघराक संबोधित करताना केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगले,
गोवा पुलिस को सम्मानित प्रेसिडेंट कलर प्रदान करना ये मेरे लिए भी बहुत गौरव की बात है, क्योंकि आज 8 दशकों की गौरवशाली गोवा पुलिस की सेवा सम्मान के साथ राष्ट्रपति जी के दिए हुए निशान के साथ देश भर की पुलिस की कतार में खड़ी है. ये हम सब के लिए बहुत बड़ा गौरव का विषय है.
प्रेसिडेंट्स पोलीस अवॉर्ड्साक राष्ट्रपतींचे चिन्ह असे म्हणतात हो पोलीस दळाक दिल्लो सगळ्यात व्हडलो भोवमान असा. गोयच्या लोकांकडेन आशिल्ली निष्ठा शिस्त आणि समर्पित सेवेखातीर गोय पोलिसांक हो भोवमान फावो झाला. हे सुवाळ्यात मुखेलमंत्री प्रमोद सावंत हाजीर आशिल्ले. गोय पोलिसांक मिळिल्ल्या ह्या पुरस्काराची तांच्यांनी तोखणाय केली. प्रेसिडेंट्स कलर्स अवॉर्ड्सच्या सुवाळ्यात सायबर फ्रॉड खातीर हेल्पलायन आशिल्ल्या गोय पोलिसेच्या AI व्हॉयस असिस्टंट यंत्रणेचे केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांच्या हस्तुकी उक्तावण झाले. ही यंत्रणा इंग्लिश भाषेसहित कोकणी मराठी हिंदी आणि 11 भारतीय भाषांनी उपलब्ध असा असे मंत्री शाह हांनी सांगले.
गोवा पोलिसने आज एक कदम आगे बढाते हुए 1930 हेल्पलाइन हेतु AI आधारित कॉल एजेंट का शुभारंभ किया है. गोवा पोलिस इसमें भारत के बाकी राज्यों से एक कदम आगे है. ये हेल्पलाइन अभी हमने देखा कोंकणी मराठी हिंदी कंप्लेन को दर्ज कर अपना कंप्लेन उचित जगह पर पहुंचाने का काम करेगी.
हेर राज्यांच्या तुळेत सायबर फ्रॉड बाबतीत गोय पुलिसेची यंत्रणा मुखार असा असे म्हणत घरमंत्री अमित शाह हांनी सांगले.
गोवा छोटा परंतु बहुत महत्वपूर्ण राज्य है और गोवा की पुलिस को सुरक्षित शहर, सुरक्षित समुदाय और सुरक्षित समुद्री सीमाएं, ये तीनों दायित्व गोवा के राज्य की रचना के साथ ही प्राप्त हुए हैं और मुझे कहने में कोई दिक्कत नहीं है कि गोवा राज्य की रचना के बाद गोवा पुलिस ने ये तीनों दायित्वों को सुपेरे पार लगाकर राष्ट्रीय सुरक्षा में अपना महत्वपूर्ण योगदान दिया है.
गोय पोलिसांच्या 112 ह्या आपत्कालीन सेवेच्या प्रतिसादाचा वेळ आता 18 मिनिटांसावून उणो जाऊन 8 मिनिटां केला असे अमित शाह हांनी सांगले. आणि हो प्रतिसाद सुसज्ज यंत्रणेसयत प्रत्यक्षात 6 मिनिटां जावपाची शक्यता असा अशें ताणी म्हळा.
पुलिस का रिस्पॉन्स टाइम 112 में 18 मिनिट था, मैंने कल ही रिव्यू किया है, 18 मिनिट से 8 मिनिट तक पहुंचकर आपने बहुत बड़ा जंप सेवा करने के क्षेत्र में लगाया है और लगभग 20,000 कॉल्स पर त्वरित सहायता प्रदान की है और इसमें और व्हीकल और 2-व्हीलर जोड़कर 6 मिनट से कम गोवा का टाइम हो जाएगा, इसमें मुझे पूरा विश्वास है.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
अस्तंत विभागीय परिषदेची 28वी बसका काल ताज सिद्धार्थी गोवा होरायझन पणजी हांगा झाली. या परिषदेत आंतरराज्य सहकार समन्वय आणि प्रादेशिक उदरगतीक चालना दिवपा खातीर अस्तंत विभागातले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आशिल्लो. आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिसा निमतान शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी साक्षरतायेक लागून गिन्यान संद आणि बऱ्या फुडाराचे दार उक्ते झाला असे सांगले. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात श्री जोशी हांणी नागरिकांनी शिक्षणाची परिवर्तनकारी शक्त मनोची आणि शिकपाच्या प्रवासात कोणूच फाटी उरचो ना हाची खात्री करपाचो उलो मारला. शिकिल्ली आणि सशक्त नागरिकत्व ही विकसित भारताची सगळ्यात घट बुन्याद असे त्यांनी सांगले. लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये बायलांखातीर 33% आरक्षणाक लागून बायलांच्या राजकीय फुडारा खातीर नवीन मार्ग उक्ते जातले असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हळा. आगामी काळात राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात बायल फुडाऱ्यांची एक नवीन पिळगी उदेतली असे बिर्ला हांणी नमूद केले. हरियाणात फरीदाबादात राष्ट्रीय बायला आयोगावतीन आयोजित लिंग संवेदनशील प्रशासन या विषयावेल्या 2 दिवसांच्या अखिल भारतीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे उक्तावण करताना ते उलयताले. इराणात चढ पेट्रोल विकते घेवपी गिरायकांखातीर इंधनाचे दर वाढयल्यात. डिसेंबर उपरांत पेट्रोलाचे दर वाढपाची ही दुसरी खेप. नव्या पद्धती प्रमाण महिन्याक 110 लिटरां परस चढ पेट्रोल घेवपी लोकांक आदल्या दराच्या दुप्पट दर म्हळ्यार दर लिटराक 1,00,000 रियाल फारीक करचे पडटले. इराणाचे चलन दुबळे जावपाक लागला आणि ताची क्रयशक्ती उणी जायत वता म्हणून हो निर्णय घेतला. तज्ञांच्या म्हणण्याप्रमाण पेट्रोलाचे दर वाढिल्ल्यान चलनवाढ जाऊंक शकता. फुडल्या पिळगेच्या 6G नेटवर्काच्या विकासाक दिशा दिवपाच्या उद्देशान सुरू आशिल्ल्या एका आंतरराष्ट्रीय उपक्रमात भारत, अमेरिका आणि हेर 24 देशांवांगडा सामील झाला. अमेरिकेच्या वाणिज्य विभागान सोशल मीडियावेल्या एका पोस्टात म्हळा की जेन नेक्स्ट नेटवर्क्स ही सामायिक सुरक्षा हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करपी स्पर्धात्मक वाढोवपी आणि नाविन्याक चालना दिवपी आसची हे सुनिश्चित करपाच्या प्रयत्नात भारत, अमेरिका आणि हेर 24 देशांवांगडा सहभागी झाला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिवसात भारताच्या उत्तर उदयंत वाठारांनी व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण आज बिहार, उदेंत मध्य प्रदेश, उदेंत उत्तर प्रदेश, ओडिशा आणि अस्तंत बंगालातय अशीच हवामानाची परिस्थिती असपाची शक्यता असा. अहमदाबादात सुरू आशिल्ल्या संसारिक तिरंदाजी पॅरा खेळामाळेत भारतीय पॅरा तिरंदाज घरच्या मैदानार खेळपाच्या फायद्याचो पुरेपूर लाव घेवपाच्या तयारीत असून आज ते 4 भांगरा पदकांच्या लढतीत वाटेकार जातले. पॅरा रिकव महिला पंगड भांगरा पदक लढतीत भारताच्या भावना आणि पूजा चीनच्या लियांग खिओरोंग आणि चेन यू आड खेळटली. पॅरा रिकव दादल्यांच्या पंगड भांगरा पदक लढतीत भारताचे हरविंदर सिंग आणि विजय सुंडी हे स्लोवाकियाचे डेव्हिड इवान आणि डेनिस इवान आड झुजतले. आणि आता परतून एक फाउट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात आणि महाराष्ट्राच्या भोवणेर असात. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी काल गोंय पुलिशेक प्रेसिडेंट्स कलर पुरस्कार प्रदान केलो. प्रेसिडेंट्स कलर्स अवॉर्ड्स ह्या सुवाळ्यात सायबर फ्रॉड खातीर हेल्पलाईन आशिल्ल्या गोंय पुलिशेच्या AI व्हॉइस असिस्टंट यंत्रणेचे केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांच्या हस्तुकी उक्तावण झाले. लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये बायलांखातीर 33% आरक्षणाक लागून बायलांच्या राजकीय फुडाऱ्या खातीर नवीन मार्ग उक्ते जातले अशे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हाणी म्हळा. अहमदाबादात सुरू आशिल्ल्या संसारीक तिरंदाजी पॅरा खेळामाळेत भारतीय पॅरा तिरंदाज आज चार भांगरा पदकांच्या लढतीत वांटेकार जातले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.